सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत नाशिक महानगरपालिकेचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या डॉक्टर कल्पना कुठे मॅम बोलतायत.
काळजी काय घ्यायची हे खरं तर सगळ्यांना माहितीच आहे, पण जो काय सिनारिओ आता तुम्ही सुद्धा ऑफिस पर्यंत पोहोचताना बाहेर बऱ्याच गोष्टी दिसत असतील खटकणाऱ्या आहेत ज्या, की काय मेन्शन करावं असं वाटतंय.
सिग्नल वरती मी स्वतः बघते गाड्या थांबलेल्या असतात, पटकन लोक तिथे थुंकतात रे. ते मेन सोर्स ऑफ इन्फेक्शन थुंकणं आहे, लोकांना कधी कळेल कळत नाही. एवढं गव्हर्नमेंटने जी आर काढले आहेत की आम्ही तुम्हाला 1000 rupees फाईन करू ऍट द स्पॉट सापडल्यावरती, बट स्टील देअर इज अ नाही रे, नाही फरक पडत आहे. प्लस मास्क लोक नाक आणि तोंड झाकण्यासाठी आहे, तर ते म्हणजे हनुवटीच्या खाली का ठेवतात.
बरोबर,
त्यांना स्वतःची काळजी नाही, समोरच्याची काळजी नाही. कट्ट्यावरती लोक संध्याकाळी बसलेले दिसतात ग्रुपमध्ये, त्यातही हाच इश्यू आहे की तुम्ही फिजिकल डिस्टन्सिंग पाळा. तुम्ही गव्हर्नमेंटने तुम्हाला थोडं लिनियंट याच्यासाठी सोडलं आहे की रोजच्या कामकाजाच्या सोयीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये, रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अडथळा येऊ नये. पण लोक गैरफायदा घेत आहे असं एकंदर दिसत आहे. त्यांनी जर मास्क लावणं, सॅनिटायझरचा किंवा साबणाचा वापर करून स्वच्छ हात नाका तोंडाला हात न लावणं अननेसेसरी, ह्या जर गोष्टी पाळल्यानं तर कोरोना तुमच्यापर्यंत येणारच नाही.
अशी की या खरंच खूप बेसिक गोष्टी आहेत आणि आपल्याला खरंच गांभीर्य जपणं गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर 1 मध्ये हे बोलणं असं सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. रुद्र आहे तुमच्या सोबत, बजावते राहू.